महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे दिनांक 25 ते 29 सप्टेंबर या दरम्यान भव्य किसान आधार संमेलनाचं आयोजन.
किसान आधार संमेलनात शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन, विविध पिकांचे 100 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिक, पशु प्रदर्शन आणि विविध कृषी विषयांवर व्याख्यान आणि चर्चा सत्रांचं आयोजन.
प्रत्येक दिवशी विविध विषयांवर कृषी शास्त्रज्ञांची आणि प्रगतीशील शेतकऱ्यांची व्याख्यान आणि चर्चा सत्रांचं आयोजन.
प्रवेश विनामूल्य.
सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुलं.